सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी काल खूप मस्त स्टेटमेंट केलं. 60,000 करोड रुपये एक्स्ट्रा असे मार्केटमध्ये फिरत असतात इलेक्शन आली की. रोख असा होता की पॉलिटिकल पार्ट्या पैसे वाटतात आणि याचा ते म्हटले अभ्यास करावा लागेल. म्हटलं सर तुम्ही एकटेच काय अभ्यास करताय, मी पण करतो. पुण्यामध्ये असे पैसे वाटले जातात का? जातात का तर हो मी ऐकलंय, पण तुम्हाला एक्सपिरियन्स कधी आलाय का त्याचा? हाय, कोण बोलतोय?
हा अमित बोलतोय.
अरे पण आपण नाव सांगणार नव्हतो, आता ती लोक येऊन पकडतील की तुला.
चल कधी अमित कधी सुमित समजून घेऊया.
वा 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 वा, हे आवडलं हे आवडलं. सांग मित्रा.
मागच्या 1.5 वर्षापूर्वी खासदारकीचं इलेक्शन झालं तर आम्ही एबीसी कडनं येत होतो चालत. एक नगरसेविका होत्या तर त्यांनी 3 लोकांना जाम झोपलं रे. मग म्हटलं अरे हा विषय काय, मग घरी आलो आणि तुम्ही लावलं तर काय, ते तिघी व्यक्ती आणि ते नगरसेविकाही माझ्या समोर रे. अरे चालू काय, मग कळलं की पैसे वाटणारी व्यक्ती मेडिकल कॉलेजची प्रिन्सिपल होती.
बापरे.
दुसऱ्या दिवशी ऐकून तर वाईट वाटलं रे.
तुला कधी कोणी पैसे ऑफर केलेत का रे? आम्ही
पैसे ऑफर केलेत रे, पण नाही ते गोष्टी नाही वाटत रे की 100 रुपयावर 200 रुपयावर आपलं मत विकणं आणि त्यातून पुढे 5 वर्ष तो माणूस मला म्हणे अरे चल मी तुला 200 रुपये दिले ऐकून घ्यावं. म्हणजे मी माझं मत नाही मांडू शकत रे. म्हणजे त्यावेळेस फ्रीडम जातो कुठे?
मला वाईट काय वाटतंय की तुझ्या एरियामध्ये 100-200 रुपये ऑफर करतात, आम्ही 5-10 हजाराच्या खाली बोलत नाही.
अरे ग्रामीणचा विषय सांगतोय ना.
बापरे. नाही पण खरंच अवघड आहे, लोकांना हे समजलं पाहिजे की आपण ठीक आहे घेतोय ते पैसे आणि आपण काय म्हणतो काय रे सगळे राजकारणी सारखे आहेत, कोणालाही मत दिलं तर काय फरक पडणार नाहीये. हा मूर्खपणा आपण करू नये कारण मग तुम्हाला 5 वर्ष तोंड वर करून त्याला काही सांगता येणार नाही, त्याला प्रश्न विचारता येणार.
डिबेट तरी कशी
करणार?
मित्रांना तरी काय सांगणार की अरे तो माणूस आता बोलू शकत नाही ना, कारण की माझ्या मनाला माहिती की माझा इमान मी 500 किंवा 1,000 रुपये घेतलाय.
आणि तुझ्या मनाला तुझ्या मनाचं फक्त नाही कारण तो 4 चौकात सांगणार त्याला दिलं आम्ही सुमितला पैसे दिले मी.
कठीण रे कठीण, वाईट वाईट कसं व्हायचं पण तर ठीक आहे.
आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये थोडं लोक पब्लिक सुधरेल बिधरेल असं अशी आशा करूया.
खरं रे खरं रे खरं, दुसरी काय अपेक्षा बघतो आपण. खूप छान वाटलं ऑफिसला जायला वेळ होतोय. ओके खूप छान वाटलं. संग्राम बोलतोय, पुणेकर खुलतोय. ओके रेड एफ एम बजाते रहो.